चीनी मंडी .com पॉडकास्ट।
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सरकारकडून साखर कारखान्यांना हे कडक आदेश। आंतरराष्ट्रीय साखर बाजारपेठेतील नीचांकी दर आणि त्यामुळे निर्माण झालेली बाजाराची स्थिती याचा परिणाम भारतातील साखरेच्या बाजारावर झाल्याचं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मन जिंकण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहे। गोरखपूरमध्ये केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी शेतकऱ्यांच्या किमान मानधन योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वाटप झालं। त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील खासगी साखर कारखान्यांना येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत ऊस उत्पादकांची सर्व देणी भागवण्याचे आदेश दिले आहेत। दुसरीकडे राज्य सरकार यासंदर्भात काही ठोस पावलं उचलताना दिसत नाही। बिजनौर येथे 4 फेब्रुवारी रोजी ऊस बिल थकबाकीसाठी आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला। जर FRP चे पैसे दिले नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता। मुळात शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहेत, तो कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळेच शेतकरी रस्त्यांवर उतरत आहेत। एका शेतकऱ्यानं दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यानं शेतकऱ्यांचा हिशोब कसा तोट्याचा असतो ते सांगितलं। एका शेतकऱ्याला 1 एकर शेती कसायला 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो, तर कारखाने त्यातून 60 ते 70 हजार रुपये नफा मिळवतात। तरी शेतकऱ्याला कारखान्याकडून काही मोबदला मिळत नाही। संपूर्ण देशातील ऊस बिल थकबाकीचा विचार केला तर यंदाच्या हंगामातील एकूण थकबाकीनं 23 हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे। देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा थकबाकीतील वाटा जवळपास 50% आहे। सध्या उत्तर प्रदेशातील थकबाकी 10 हजार कोटी रुपयांच्या वर आहे। साखरेची मागणीच स्थिर असल्यामुळे त्याचा परिणाम किमतींवर झाल्याचं दिसत आहे। त्यामुळे ऊस बिल थकबाकीत वाढ झाल्याचं स्पष्ट आहे। स्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे भाजपच्या सत्ताधारी राज्यानं ती सावरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। याबाबत ऑल इंडिया किसान वर्किंग कमिटीचे DC सिंह म्हणाले, आमच्या दबावामुळे काही साखर कारखान्यांनी बिलं देण्यास सुरुवात केली आहे, तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती खूपच बिकट आहे। सध्या सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहेत ते केवळ निवडणुकीच्या दबावाखाली सुरू असल्याचं दिसत आहे। साखर कारखान्यांना फटकारण्याऐवजी सरकार त्यांना पॅकेजची खैरात वाटत आहे। ऊसाची रिकव्हरी स्थिर आहे, तरी कारखाने 3150 ते 3250 रुपये क्विंटल दरानं साखर विक्री करत आहेत आणि अभूतपूर्व नफा मिळवत आहेत। यासंदर्भात ऑल इंडिया किसान सभेचे जसविंदर सिंह म्हणाले, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या भरपाईची जबाबदारी भाजप सरकारनं राज्य सरकारांवर टाकली, हे भाजप सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे। शेतकऱ्यांना थकबाकी देण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठीच आता साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्यात आली। उत्तर प्रदेश सरकारनं साखरेच्या विक्री दरात 12% वाढ करण्यासंदर्भात चर्चा सुरू केली होती, मात्र त्याचा फायदा झाला नाही। हा निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजाराला दोष देण्यात धन्यता मानली।